करिंथ करास दुसरे पत्र अध्याय 9. पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे ह्याचे अगत्य नाही, कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासे दुनियातील लोकांजवळ मी तुम्हाविषयी अभिमानाने म्हणत आहे की अखया एका वर्षामागेच तयार झाली आणि या तुमच्या आस्थेने त्यातील बहुतेकास उत्तेजन प्राप्त झाले आहे. तरी या बाबतीत तुम्हाविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी या बंधूस पाठविले आहे, यासाठी की मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे. नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्या बरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांनी पाहिले तर या भरोशाविषयी आमची तुमची म्हणत नाही फजिती होईल.
यास्तव तुमचे पूर्वी देऊ केलेले उपकारक दान जमा करण्याची व्यवस्था करावी. ते कृपणतेने नव्हे तर उपकार बुद्धीने दिलेले असे तयार असावे म्हणून अगाऊ तुम्हाकडे जाण्याची बंधू वर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. हे ध्यानात आणा की जो हात रोखून पेरितो तो त्याच मानाने त्याची कापणी करील आणि जो सडळ हाताने पेरितो तो त्याच हाताने त्याची कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे, यासाठी की तुम्हा सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हा जवळ सर्व काही विपुल व्हावे. त्यानं चहूकडे दिले आहे, गरीबास दानधर्म केला आहे, त्याची धार्मिकता युगानयुग राहते असे शास्त्रात लिहिले आहे.
जो पेरणाऱ्याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवितो तो तुम्हास बी पुरवील व ते पुष्कळ करील आणि तुमच्या धार्मिकतेचे फळ वाढविल. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी धनसंपन्न व्हाल. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरविल्या जातात. इतकेच केवळ नव्हे तर देवाचे फार आभार प्रदर्शन केल्याने ती अतिशय होते. या सेवेच्या योगे तुमची लायकी पटते. तुम्ही ख्रिस्त सुवार्तेच्या केलेल्या पत्कराने इमाने इतबारे वागता, यामुळे आणि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे जे तुमचे औदार्य, यामुळे ते देवाचा महिमा वर्णितात आणि तुम्हावर देवाची अतिशय कृपा असल्यामुळे ते तुम्हाकरिता प्रार्थना करीतात व तुमच्या भेटीविषयी उत्कंठित आहेत. देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती असो.